नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आषाढी एकादशीचा राज्यभरात मोठा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीयुत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती देण्याचं मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाकडे साकडं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्राझील इथं 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार. येत्या 5 वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात 75,000 जागा वाढवण्याचं उद्दिष्ट. आरोग्यमंत्री नड्डा यांचं प्रतिपादन. आणि पावसाच्या व्यत्ययानंतर भारत इंग्लंड कसोटी सामन्यातील 5व्या दिवसाचा खेळ सुरू. आता सविस्तर बातम्या. आषाढी एकादशीचा सोहळा आज सर्वत्र मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा होत आहे. एकादशीचा मुख्य सोहळा पंढरपूर इथं आज साजरा होत असून लाखो भाविकांनी श्रीयुत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्रीयुत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातल्या जातेगाव इथले कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मानाचे वारकरी म्हणून मुख्यमंत्र्यांसह महापूजेत सहभागी होण्याची संधी मिळाली. महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. पांडुरंगाने राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजा सुखी समाधानी व्हावा यासाठी आशीर्वाद द्यावा असं साकडं घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंगाला पाहतो, म्हणूनच आपली संस्कृती अलौकिक असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान पंढरपूर शहरात पालिकेनं स्वच्छतेच्या दृष्टीनं 1,650 कर्मचारी नियुक्त केले आहेत. या ठिकाणी वारकरी तसंच भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान विठ्ठल समाजाला आनंद आणि समृद्धी प्रदान करो अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज मोहरमचा 10वा दिवस. पैगंबर मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि सत्य आणि न्यायासाठी करबलामध्ये आपले प्राण गमावलेल्या त्यांच्या शिष्यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ हा दिवस नेहमी पाळला जातो. हजरत इमाम हुसेन यांनी प्रतिकूल परिस्थितीतही लोकांना सत्यावर अढळ राहण्याची प्रेरणा दिली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सामाजिक माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान मोहरमच्या दिवशी ताजिया मिरवणूक काढली जाते आणि मजलिसचे आयोजन केले जाते. मुस्लिम धर्मियांच्या मोहरमचा आजचा दिवस श्रद्धापूर्वक वातावरणात पाळला जात आहे. ठिकठिकाणी ताजियाची प्रतिकात्मक मिरवणूक तसंच प्रेषितांच्या शहीद झालेल्या नातेवाईकांच्या स्मृतीचं स्मरण केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ब्राझीलमधील रियो दी जानेरो इथं सुरू होणाऱ्या 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. या शिखर परिषदेचा उद्देश आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करणं, जागतिक समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक वापर, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आर्थिक गरजा पूर्ण करण्याची, बँकिंग व्यवस्थेत सुधारणा करणं आणि संतुलित आणि समावेशक जागतिक प्रशासनाला प्रोत्साहन देणं हा आहे. 2 दिवसाच्या शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाला जाणार असून ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसोबत दोन्ही देशांमधील मजबूत धोरणात्मक संबंधांवर चर्चा करतील. येत्या 5 वर्षात 75,000 वैद्यकीय जागा वाढवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत आज 1,200 अधिक नर्सिंग अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. 2014 पर्यंत भारतात 7 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स होत्या, परंतु आज 20 एम्स कार्यरत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरून 780 झाली असून वैद्यकीय जागांची संख्या 51,000 वरून 1,18,000 वर पोहोचली आहे. आता पुढील 5 वर्षात आणखी 75,000 जागा वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. माता मृत्यूदर 1,00,000 प्रसूतीमागे 130 वरून 88 पर्यंत कमी झाला असून बालमृत्यूदर प्रति 1,000 मुलांमागे 39 वरून 26 पर्यंत आलं असल्याचं त्यांनी म्हटलं. 5 वर्ष वयोगटातील मृत्यूदर 14% जागतिक घसरणीच्या तुलनेत 42% आणि नवजात मृत्यूदरात 40% घट झाल्याचं त्यांनी सांगितलं. आज जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन आहे. प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या आजारांबद्दल लोकांना जागरूक करणं हा या दिनाचा उद्देश आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरच्या संशोधनातून 2030 पर्यंत कुत्र्यांचा रेबीज नष्ट करण्यासाठी जलद कृती करण्याची आवश्यकता असल्याचं सूचित करण्यात आलं आहे. भारतात दरवर्षी सुमारे 5,700 लोकांना रेबीजमुळे मृत्यू होतो, तर देशात प्राण्यांच्या चाव्याच्या 91 लाखांवरून अधिक घटना घडतात असं आयसीएमआरनं म्हटलं आहे. प्रहार पक्षाच्या वतीनं उद्यापासून 14 जुलैपर्यंत 7-12 कोरा पदयात्रा काढण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या पापळ ते यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगवाडपर्यंत 138 किलोमीटर ही पदयात्रा असेल. ही यात्रा राजकीय नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या 5व्या दिवसाच्या खेळात पावसानं व्यत्यय आला, त्यामुळे आज दुपारी 3:30 ऐवजी सायंकाळी 5:15 वाजता खेळ सुरू झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 5 गडी बाद 104 धावा झाल्या होत्या. भारतानं इंग्लंडला 608 धावांचं लक्ष दिलं असून विजयासाठी भारताला आणखीन 5 गडी बाद करणं आवश्यक आहे. शिर्डीतील शिव साईबाबा संस्थांतर्फे आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त साईबाबा मंदिर आणि परिसर फुलांनी आकर्षक सजवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूजवळील प्रतिपंढरपूर इथं श्रीयुत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज सकाळपासूनच असंख्य भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली. दुपारपर्यंत दिंड्या आणि पालख्यांचं मंदिर परिसरात आगमन झालं. रिमझिम पावसातही पारंपरिक वेशात अबालवृद्ध इथं पायी जाण्यासाठी मार्गस्थ झाल्याचं दिसून आलं. तसंच या मार्गावर सेवाभावी संस्थांनी पिण्याचं पाणी, फराळ आदींची व्यवस्थाही केली होती. आषाढी एकादशीनिमित्त पैठण इथं संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज हजारो भाविकांनी गर्दी केली. आज पहाटे मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी गोदावरी नदीवर पवित्र स्नान केलं. दरम्यान संत एकनाथ महाराज यांचं समाधीस्थळ वेगवेगळ्या फुलांनी सजवण्यात आलं आहे. बीड इथं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद आणि केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयातील संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. या दिंडीत महिलांसह अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला. यानंतर अभंगवाणी हा भक्ती संगीत गायन कार्यक्रम झाला. नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ दीपा क्षीरसागर आणि डॉ सारिका क्षीरसागर यांच्या यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करून झाडांचं महत्व व त्यांचं जीवनातील योगदान समजण्यासाठी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानवत रोड इथं जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी हा पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला. या दिंडीमध्ये शाळेचे विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी तसंच पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. आजच्याच दिवशी केंद्रीय सरकार मंत्रालयाच्या स्थापना झाली होती. यानिमित्त सोलापूर इथं सहकार विभाग, जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि जिल्हा मध्यवर्ती बँक तसंच जिल्ह्यातील विविध बँकांच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी सहकार फेरी काढण्यात आली. या फेरीची सुरुवात जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड आणि जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या हस्ते करण्यात आली. धुळे जिल्ह्यात आज आषाढी एकादशीनिमित्त विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शालेय विद्यार्थ्यांसह भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सहभाग घेत पालखी मिरवणूकही काढण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात पिंपरुड अमोदा रस्त्यावर इंदूर इथं आज पहाटे लक्झरी बसला अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीनं उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण 9 धरणांमधून विसर्ग सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून दुपारी विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 5,186 तर दारणा धरणातून 9,932 आणि नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 31,135 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पुढील 3 ते 4 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अशी माहिती परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी विभागानं दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आषाढी एकादशीचा राज्यभरात मोठा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीयुत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती देण्याचं मुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाकडे साकडं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्राझील इथं 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार. येत्या 5 वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात 75,000 जागा वाढवण्याचं उद्दिष्ट. आरोग्यमंत्री नड्डा यांचं प्रतिपादन आणि पावसाच्या व्यत्ययानंतर भारत इंग्लंड कसोटी सामन्यातील 5व्या दिवसाचा खेळ सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10